सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर अध्यसन सप महाविद्यालय आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप, सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे ध्यान करणार आहोत। ध्यानापूर्वी स्वामीजी प्रार्थना सांगतील ती आपण म्हणणार आहोत। दुसरी प्रार्थना आहे ते स्वामीजी म्हणतील आणि आपण ध्यानाला बसणार आहोत। 15 मिनिटांनी ओंकार होईल, आपलं ध्यान विसर्जित होईल आणि मग स्वामीजींच्या मुलाखतीचा कार्यक्रम आहे। तेव्हा आता स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला प्रार्थना सांगावी। स्वामींच्या पाठोपाठ पहिली प्रार्थना आपण म्हणणार आहोत।
हरी हरी। अध्यात्म विद्येचा जो का आदि गुरु, आदिनाथ दातारू बंधु आता,
आदिनाथ दातारू बंधु आता,
शिव शक्ति बीज प्रसाद पवित्र,
शिव शक्ति बीज प्रसाद पवित्र,
जायोगे मच्छिंद्र धन्य झाला,
जायोगे मच्छिंद्र धन्य झाला,
मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध,
मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध,
पुढे गहिनी नाथ सिद्ध योगी,
पुढे गहिनी नाथ सिद्ध योगी,
गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी,
गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी,
निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा,
निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा,
देव चूडामणी ज्ञान देवा पाठी,
देव चूडामणी ज्ञान देवा पाठी,
पुढे गुंडाख्यादि रामचंद्र,
पुढे गुंडाख्यादि रामचंद्र,
महादेव रामचंद्र विश्वनाथ,
महादेव रामचंद्र विश्वनाथ,
गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद,
गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद,
तयाचा अंकित माधवनाथ थोर,
तयाचा अंकित माधवनाथ थोर,
योगसार गुज देई मज,
योग सार गुज देई मज,
उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण,
उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण,
आत्मरंगी पूर्ण रंग विले,
आत्मरंगी पूर्ण रंग विले,
स्वानंद वैभवी धाला मकरंद,
स्वानंद वैभवी धाला मकरंद,
स्वानंद वैभवी धाला मकरंद,
स्वानंद वैभवी धाला मकरंद,
गुरु सेवा छंद धरो निया,
गुरु सेवा छंद धरो निया,
गुरु सेवा छंद धरो निया,
गुरु सेवा छंद धरो निया।
नरदेही चरम लक्ष जन्म मरण चक्री मोक्ष, परमार्थी राहो निया दक्ष, आत्मज्ञान साधावे आत्मज्ञानासी जो कारण, तो वैराग्य विचार पूर्ण त्याचे नी आधारे आसन जमवावे बरे भक्ती प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतसे विस्मरण सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे गुरुवाक्याचे करावे चिंतन अर्थाव बोधी रमोनी मन ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे नाभी पासोनी चित गगन मन प्राणाते एकवटोन मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यय ये हाता चिदानंदाशी ऐक्यता होऊ निराहे पुनरपि वृत्तींचा उदय होता येतसे भव प्रत्यय तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा लागे वृत्ती उद्भवता साक्षित्वधरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परम शांती या अभ्यासे जीवन मुक्ती निसंदिग्ध ज्ञान मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे ओ
निळोबा राय म्हणतात मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते येणेचे पंथे चालो जाता नपडे गुंता कोठे काही मोडोनिया नानामते देती सिद्धांत सौरसू निळा म्हणे ऐसे संत कृपावंत गुणसिल्ल संतांचं सद्गुरूंचं चरित्र त्याच्यामध्ये अवगाहन केलं की आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग हा सुकर होतो त्या दृष्टीने आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण ज्या महिन्यामध्ये पाचवा रविवार येईल त्या पाचव्या रविवारी ध्यान आणि सत्संग अशा कार्यक्रमासाठी सर्वसाधारणपणे लेडी रमाबाई हॉलमध्ये जमायचो नुकतंच रमाबाई हॉलचं रिनिव्हेशनचं काम हे सुरू झालेलं आहे महाविद्यालयाच्या एका माजी विद्यार्थ्यांनी 1.5 कोटीची रक्कम त्याच्यासाठी दिलेली आहे जून महिन्यापर्यंत हे पुरं व्हावं असं अपेक्षित आहे हेरिटेजमधली ती वास्तू असल्यामुळे खरं तर प्लॅनिंग असं होतं की जानेवारी महिन्यात सुरू होईल आणि मार्चपर्यंत ते पूर्ण होईल पण हेरिटेज कमिटी त्याची मान्यता एनओसी सगळं मिळेपर्यंत जो स्वाभाविक वेळ लागणार होता तो गेला पण संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे पक्षी हे सुस्वरे आळवितात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी एक सुंदर वातावरण त्यानिमित्त आणि मामा ज्या अध्यासनाच्या अंतर्गत हा कार्यक्रम होतो त्या मामासाहेबांच्या सान्निध्यामध्ये बसण्याची ही संधी आपल्याला या निमित्ताने मिळाली आता या कार्यक्रमाचं मुलाखत आणि स्वामींचे सुहृद आहेत शिष्य आहेत त्यांचं सद्भक्त मिलिंद दादा आणि सद्भक्त गिरीश दादा हे याचं संयोजन करणार आहेत मी सूत्र त्यांच्या ताब्यात देत धन्यवाद
स्वामी माधवनाथाय नमः, ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आताच प्राचार्य शेठ सरांनी या कार्यक्रमाची कल्पना आपल्या सर्वांना दिलेली आहे। आपल्या केंद्राचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मोबाईलची जी काळजी घ्यायला पाहिजे ती आपण सर्वजण घेत असतो, त्यामुळे मी त्याविषयी काही निवेदन करत नाही। शिर्डीला जेव्हा साईबाबा लीला चरित्र करत होते तेव्हा श्री नानासाहेब चांदोरकर म्हणून त्यांचे एक शिष्य होते। नानासाहेब चांदोरकर फार उच्च शिक्षित होते, विद्वान होते आणि फार मोठ्या हुद्द्यावर ते नोकरीला होते। म्हणजे तेव्हा ब्रिटिश राजवट होती, ब्रिटिश राजवटीत ते प्रांत अधिकारी म्हणून कामाला होते। कामाच्या मुळे त्यांना अनेक ठिकाणी दौऱ्यावर जावं लागत असे, त्यामुळं शिर्डीला जाता येत नसे। पण त्यांचा भाव विलक्षण होता, सर्व शिष्यांचा सद्गुरूंविषयी भाव असतोच। तर ते काय करायचे, त्यांची एक सवय होती, ते ज्या गावात जायचे तिथं सरकारी काम झालं की संध्याकाळी त्या गावात जे साईबाबांचे भक्त असत त्याची ते आधी माहिती काढून जात आणि त्यांच्याकडे ते स्वतः जायचे। तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा लवाजमा नसायचा, त्यांचे आणि जे गृहस्थ ज्या गृहस्थांकडे ते जायचे तर त्यांना ते साईबाबांविषयी विचारायचे, कधी गेला होतात, कसे आहेत बाबा, काय बाबांविषयी काही सांगा ना मला, असं म्हणायचे। त्याच्यावरून असं वाटतं की आपले जे सद्गुरू आहेत प्राण प्रत्येकाच्या हृदयात स्वामीजींना जे स्थान आहे तर प्रत्येकाच्या अंतःकरणात अशी एक इच्छा आहे की स्वामीजींविषयी काही जाणून घ्यावं। अगदी लहानपणापासून स्वामीजी कसे होते, शालेय जीवनात कसा अभ्यास करत होते, पुढं कशी साधना करत त्यांची परमार्थाची वाटचाल झाली, प्रापंचिक वाटचाल कशी झाली, आणि हे सांगू शकणारे अनेक जण आहेत। म्हणून असं वाटतं त्या सगळ्यांना असं एक एकदा भेटून त्यांच्याकडून हे जाणून घ्यावं, आज आपण तोच प्रयत्न करणार आहोत। मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो की कोण कोण आहेत। आधी माझ्याबरोबर माझे सहकारी आपल्या सर्वांचे अतिशय आपल्या सर्वांचं ज्यांच्यावर अतिशय प्रेम आहे असे मिलिंददादा, म्हणजे मिलिंददादांचा परिचय करून देणं ही फार मोठी चूकच माझ्याकडनं होते। पण कसं आहे, मानवी स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा चुका करायची सवय लागली की मग त्या चुकीचं काही वाटत नाही। आपल्या सगळ्यांना माहिती ते मंडळाचे गुगली स्पेशलिस्ट आहेत आणि आज ते कोणता गुगली टाकतील या विचारात हे तिघ जण इथं आहेत। तुकाराम महाराज एका अभंगात असं म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, त्याचं हरिख वाटे देवा। सध्याच्या मेना त्यांच्या बाबतीत अगदी हे तसंच्या तसं लागू पडतं। स्वामीजींच्या त्या बहीण आहेत, मोठ्या बहीण आहेत, आज आपण मीनाताईंकडनं जाणून घेऊ। भगवंत जेव्हा अगदी लहान वयात म्हणजे वेगवेगळे खेळ खेळायचे असं जे वय असतं, तर त्या वयात एकदा त्यांच्या एका मित्राने भगवंतांना असं विचारलं की कान्हा ये दोस्ती का मतलब क्या होता है। भगवंतांनी फार सुरेख उत्तर दिलं, ते म्हणाले अरे ज्या मतलब होता है वह दोस्ती कशी होऊ सकती है। स्वामीजींच्या अतिशय प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्या अद्भुत गुणांमुळे अनेक जण त्यांना दोस्त म्हणून लाभलेले, त्यापैकीच एक म्हणजे श्री शेखरराव रुपळेकर, तेही अतिशय उच्च शिक्षित असे आहेत आणि किर्लोस्कर कमिट्समध्ये फार मोठ्या हुद्द्यावर ते नोकरीला होते। आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सद्भक्त श्री जयंतराव खळदकर खूप लहानपणापासून ते स्वामीजींच्या प्रेमाच्या ऋणात असे आहेत। आपण सुरुवात मीनाताईंपासून करूया। आपल्याला अशी एक उत्सुकता आहे की स्वामीजींविषयी अगदी बालपणापासून जाणून घ्यावं, कोण बरं सांगू शकणार, त्यांच्या बहिणीशिवाय कोण दुसरं सांगू नाही शकणार असं। म्हणून मी मीनाताईंनाच प्रश्न विचारतो की भोरला तुम्ही होतात, तर भोर वास्तव्य असताना स्वामी मकरंदनाथांविषयी काय सांगाल असं जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल?
आम्ही बहुरला असताना तो अगदी लहान होता म्हणजे आम्ही दोघही खूप लहान होतो.
बरोबर.
तर तो लहानपणापासूनच म्हणजे आम्ही दोघही कधी आम्ही घरात हट्ट केला नाही. खूप वेगळं वातावरण होतं आमच्या घरात आणि दादा पोटाच्या विचारांनी आजारी असायचे. तर लहान असताना तो 4 वर्षाचा वगैरे असेल दादांची काही महिन्यांसाठी डेप्युटेशनसाठी ते पुण्याला आले होते आणि मग औषध उपचारासाठी पुणेही त्यांना बरं पडायचं. मग आई आम्हाला दोघांना घेऊन भोरमध्ये राहिली होती. तर म्हणजे आई कसं हे करते घरात हे आम्हाला माहिती होतं किंवा नकळत आम्हाला ते कळत होतं असं म्हणूया आपण. तर एकदा वाडा होता आमचा. तर वाड्यामध्ये बाहेर एक केळीवाला आला विकायला केळी. तर भोरमध्ये काय आठवडी बाजार असायचा दारावर काही विकायला कधी फार येत नसे पण तो केळीवाला दारावर आला होता. वाड्यात एक आबा म्हसोडे म्हणून आजोबा होते. तर सगळ्या वाड्यातल्या लोकांनी केळी घेतली. तर आबा म्हणाले भाऊला की जा रे मकर आईला म्हणू केळी हवी असतील तर घे. आणि तर भाऊ काही आजपणे आला नाही. त्यांनी सांगितलं आमचे दादा पुण्याला गेलेले आहेत आणि आता काही आम्हाला केळी नकोय.
इतकं ठामपणे
आमचे दादा आल्यानंतर ते आम्हाला खूप केळी आणणार आहेत तेव्हा आम्ही केळी खाणार.
मी असं तर हट्ट केलं असतं.
आणि त्याचं वय 4 वर्षाचं होत. तर वाड्यात सगळ्यांना इतकं कौतुक वाटलं की इतकं लहान मुल वाड्यातली सगळी मुलं आज घरात शिकरून पळून खाणार आहेत वगैरे. पण हा मुलगा काही आईला जाऊन सांगायला तयार नाही आणि आमचं घर वाड्याच्या दाराच्या जरा मागेच होतं त्यामुळे पुढे काय आहे हे आम्हाला कळायचं नाही. तसं तर निरोपानिरोपी झाल्याशिवाय काही आईला हे कळायचं नाही. पण हा काही आला नाही सांगायला म्हणजे हट्ट कधी नाही. किंवा मला असं वाटतं की त्याही वेळेला त्या वयात सुद्धा एक परिस्थितीची जाणीव असते लहान मुलांना. तर ती होतीच म्हणजे असं याच्यावरून मला वाटतं.
खरं तुकोबा असं म्हणतात काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. स्वामीजींच्या बाबतीत ते तंतोतंत असतो. अजून एखादी आठवण भोरची सांगा.
त्याला पाण्यात खेळायला पहिल्यापासून आवड येत. तर भोरमध्ये तो लहान असताना सारखा नदीवर पोहायला वगैरे जायचा. पोहता येत नव्हतं पण पाण्यात डुंबायला जायचा. तर भोरमध्ये एक आशरभाई म्हणून होते. तर आशरभाई आणि त्यांच्या भाभी बायको त्यांची त्यांना नुलबाळ नव्हतं. तर हा लहानपणी फार गोड म्हणजे असा वागणं वगैरे आणि भीटपणा खूप होता. तर तो एकटा नदीवर एकदा गेला होता आणि 4-5 वर्षाचं मूल खांद्यावर ओले पिळे टाकून आपला येत होता घरी. तर आशरवाईंच्या भाभींना वाटलं की आता ह्या रागवणारच याला. कारण एकटा नदीवर गेला तर त्या हाताला घेऊन धरून त्याला घेऊन आला आणि म्हणाल्या रागवू नका हो त्याला. तर तुम्ही जेव्हा रागवता तेव्हा मला अजिबात आवडत नाही. आणि तो त्याच्या वयानुसार तो करतो सारखं किती लक्ष ठेवणार. तरी त्यांच्या दारावरून यायचा असायची त्यामुळे त्यांचं लक्ष असायचं. पण त्यांनी त्याला घरी आणून सोडलं. तर पाण्यात खेळणं हा त्याचा पहिल्यापासूनचा हे आहे म्हणजे तो खेळला वगैरे सुद्धा नंतर तुम्हाला जयंत सांगेलच खेळला सुद्धा असं चोरून पोहायला जाणं वगैरे असं सगळं तो करायचं. असं एक लहानपण
आपल्याला वाटतं ते लहान होते पण स्वामी जे म्हणतात की वयाच्या मानाने 20 वर्ष पुढे होतो त्यामुळे पोहणं स्वाभाविक आहे चोरून. स्वामी तुला पोहणं का बरं एवढं आवडतं म्हणजे असं
तशी काही कल्पना नाही मला. पण मला मला असं वाटतं की दादा चांगले पोहायचे.
आमच्या घरात पोहणं हा वाईला असल्या कारणाने कृष्णाकाठी पोहणं
पोहणारे लोकच आहोत वाईला. आणि आमचे दादा ऊर पुण्याला यायचा तेव्हा भोरहून पुण्याला यायचे. सासवडला होते ते सासवडहूनही पुण्याला यायचे आणि इथं लकडी पुलावरून उडी मारून ओंकारेश्वरापाशी बाहेर पडायचं असं त्यांचे काही मित्रमंडळी करत असत. आणि मला असं वाटतं की दादांनी आम्हाला पाण्याच्या जवळ खूप जाऊ दिलं असं असं वाटतं.
प्रवाहाच्या बाजूने का प्रवाहाच्या विरुद्ध कशी बोलायला कारण आता तर असं वाटतंय समर्थ जसं म्हणतात एक बळाचे निवडले ते पोहताची उगमा पहिलीकडे गेले होते.
प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं हे इतकं सोपं नाहीच आहे. अजिबात खेळला आम्ही काही मुलं पोहायला जायचो तर तेव्हा नदीच्या पात्रात एक पाण्याची टाकी होती. त्या टाकीच्या बाजूला मोठा खड्डा होता आणि तिथून पाणी जाताना थोडं संथ आणि खड्डा असल्यामुळे खोल पाणी असायचं. बाकी एरवी ती नदी उथळ वाटली तरी तिथं ती खोल असायची. तर तिथं संथ पाणी जात असताना पाण्याच्या विरुद्ध प्रवाहाच्या आम्ही सगळे पोहायचा प्रयत्न करायचो. तर तसं सहाईंचं देखील पुढे जाता येत नाही. तुमची जेवढी ताकद असेल तेवढ्या वेळ तुम्ही फार तर प्रवाहाच्या विरुद्ध हातपाय मारू शकता पण पुढे जाणं फार मुश्किल आहे. आणि तुमची शक्ती संपली की तुम्ही व्हायला सुरुवात होते.
पण तुम्ही प्रपंचात कोणाला भाऊ दिलं नाही एवढं मात्र. ते अजून एखादा भोरचा प्रसंग.
भोरचा प्रसंग म्हणजे 61 साली जेव्हा चीन भारत युद्ध झालं तेव्हा हा 4-5 वर्षाचा होता. 57 सालचा जन्म म्हणजे तो 4 वर्षाचा होता. तर तेव्हा एक चीनच्या विरोधात असं एक हे असायचं संपूर्ण खेडेगाव होतं त्यामुळे मुलांना सारखी ती शिकवण की असं तसं तसं. तर एक पोवाडा होता तर तो एक वाड्यातली मुलं किंवा आळीतली मुलं तो एक सारखा म्हणत असत. चौवेनला आहे बेटा जातोस की नाही वगैरे असं. तर ह्याला हा धीटच होता त्यामुळे सगळेजण त्याला तो सारखा म्हणायला सांगायचे आणि जितक्या वेळेला लोक सांगतील तितक्या वेळेला तो न लाजता ते म्हणायचा.
आम्ही तुम्ही खरंच सांगितलं आम्ही एकदा
सगळा येणार नाही पण त्याची सुरुवात अशी होती चौवेन लाय बेटा जातोस की नाही बेटा जातोस की नाही.
स्वामीजींची एक आठवण मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना सांगतो. एका कार्यक्रमासाठी आम्ही नाशिकला चाललो होतो. सद्भक्त आरके शेठ यांच्या गाडीत होतो आणि 7-8 जण होतो त्यातले 2-3 जण फार केंद्राशी संबंधित असे नव्हते. थोडा म्हणजे पुन्हा सोडल्यावर स्वामीजींनी एक भजन सांगायला सुरुवात केली. पंढरीची जा जा कोण स्वामींच्या ते नाही उच्चारता येणार तसं तो भाव पण नाहीये. पण काय दिलं सर भाऊ कोणी म्हणेच ना. स्वामींनी एकदा सांगितलं 2-3 सांगितलं पण त्यांनी ते सोडलं नाही. आणि नंतर असं झालं की जवळपास पाऊण तास ती धून चालू राहिली. स्वामीजींचं वैशिष्ट्य होतं ते जे म्हणतील तर त्याचा इफेक्ट होतोच. आपण आता शेखरावांकडे वळू. तुम्ही स्वामीजींकडे आलात मित्र म्हणून कसे आला स्वामीजींकडे.
जुलै 2013 असा कालावधी होता. मी कमिन्समध्ये काम करत होतो आणि कमिन्समध्ये विवेक खडतकर म्हणून एक मित्र आहे त्याच्या घरी आम्ही उभयता गेलो होतो. त्याच्या टेबलावरती एक छान ग्रंथ दिसला आणि एक आकर्षक होता. मी सहज चाळायला सुरुवात केली. आतले फोटो वगैरे बघितले आणि तो ग्रंथ होता दीपे दीपू लावला.
खरंच त्या दीपाने तुमच्या हृदयातली दीप
लावली असं वाटतं. मी बारामतीचा आहे त्याला माहिती होतं आणि तो ग्रंथ हातात घेतला तो म्हणाला अरे तू यांना ओळखत असशील. मी म्हटलं नाव काय आहे कारण त्याच्यावरती तसं पटकन नाव लिहिलेलं नव्हतं. तो म्हणाला मकरंद वझे. अरे मी म्हटलं तर ते म्हटलं आमच्या वाड्यात राहत होतो आम्ही शेजारी राहत होतो 4-5 वर्ष बरोबर होतो आम्ही. म्हटलं त्यांना मला भेटायचंय कुठे भेटतील. तो म्हणाला असं लगेच जाणं जरा बघूया आपण काय करतील. तो म्हणला एक काम कर जुलै महिना होता आणि पुढच्याच आठवड्यात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. त्यांनी पत्ता सांगितला मला म्हणाला तिथे 7:30 वाजता काहीतरी कार्यक्रम सुरू होतो. गुरुपूजनाची तयारी कशी करायची वगैरे ते सगळं सांगितलं आणि तो म्हणाला गर्दी असते तर तू जरा लवकर जा. आम्ही उभयता सगळी पूर्ण तयारी केली आणि लवकर म्हणून आम्ही 7 वाजताच केलं. टिपिकली आता मला अनुभवावरून कळतंय की एक पाच मिनिटात एकदम सगळी गर्दी, कारण कुठलाही कार्यक्रम अतिशय वेळेवर सुरू होतो हे नंतर कळालं. हरकत नाही, मी अर्धा तास आधीच जाऊन बसल्यामुळे गणेशपुरमच्या त्या हॉलमध्ये जवळजवळ पहिल्याच लाईनमध्ये जाऊन बसलो. एकंदर तिथलं वातावरण आणि भक्तांची लगबग, एकंदर जे काय पाहिलं आणि त्यांनी थोडा भारावूनच गेलो. कार्यक्रम सुरू झाला, स्वामीजींचं सामुदायिक गुरुपूजन असतं ते झालं आणि आशीर्वचन ऐकलं. खूप छान वाटलं. स्वामीजी बघत होते माझ्याकडे की हा ही नवीन व्यक्ती कोणीतरी दिसतीये, कदाचित पटकन ओळख लागली नसावी, कारण जवळजवळ 40 वर्षानंतर आम्ही भेटत होतो. आम्ही एका हॉलमध्ये बसलो, स्वामीजी त्यांच्या घरामध्ये पूजेसाठी मधुरताई आणि स्वामीजी अस्वस्थ झाले. सद्भक्त सांगतील त्याप्रमाणे आमचा नंबर आला आणि आम्ही स्वामीजींच्या पाशी गेलो.
भगवंताने ती वेळ जुळून आली.
हा तर म्हणजे मला अजूनही तो प्रसंग 40 वर्षानंतर बालपणचा मित्र आपला स्वामीजी म्हणून आपल्या समोर एकदम, मी म्हणजे मला काय करावं कळेच ना, मी राहावे ना. स्वामीजींना नमस्कार केला, पूजेचं सगळ्यात हे दिल्यानंतर मी म्हटलं स्वामीजी ओळखलं का मला, म्हटलं मी बारामती शेखर. एका क्षणामध्ये त्यांचा चेहरा इतका आनंदाने भरून आला, त्यांनी डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला आणि ती ओळख जी लहानपणची ती एका क्षणात इतकी चटकन जुळली. माझे हात नमस्कारासाठीचे त्यांच्या समोर होते, त्यांनी माझे हात दोन्ही माझ्या हातात हात त्यांनी धरले माझे. आणि मला पुढे खरं सांगायचं तर स्वामीजी दिसतच नव्हते, कारण माझ्या डोळ्यात कम्प्लीट अश्रू आणि भावना माझ्या इतक्या हे झाल्या की पुढे मला स्वामीजी दिसतच नव्हते. जवळजवळ मला अर्धा तास लागला नॉर्मलला यायला. 40 वर्षानंतर एक बालपणचा मित्र स्वामीजी म्हणून गाठ पडणं
भाग्यवानाचं,
ती कल्पना तुम्ही नाही करू शकत काय झालं होतं मला त्या.
पण आता याच्यावर मी उलट पाठीमाग जातो, बारामतीला तुमची कशी ओळख झाली?
बारामतीचे थोडी बॅकग्राऊंड सांगतो. बारामतीला शेंबेकर म्हणून प्रसिद्ध बागायतदार होते, त्यांची शेती माझे वडील पाहायचे त्यामुळे आम्ही त्यांच्या वाड्यातच राहत होतो. 3 चौकी वाडा, बऱ्यापैकी मोठा वाडा होता. त्या वाड्याच्या डाव्या बाजूला सुरुवातीला 2 खोल्या होत्या की ज्या अंधाऱ्या होत्या, की जिथे टिपिकली शेतीची अवजार औषधं किंवा खतं अशी ठेवायची जागा होती, त्या खोलीला एकच बारकी खिडकी होती आणि त्याचा वापर तसा काही कोणी राहण्यासाठी नसत करत नसत. एके दिवशी वडिलांनी गडी लावून तिथलं सगळं सामान विमान काढायला लावलं आणि ते खोल्या साफ करायला सुरुवात केली. मी वडिलांना दादा म्हणत असे, मी त्यांना विचारलं दादा ही का साफ करताय, ते म्हणाले वझे नावाचं कुटुंब इथं राहायला येणार आहे. आणि 70 सालची गोष्ट होती, अतिशय अडचणीची किंवा गैरसोयीची जागा म्हणूया अशी ती जागा आणि तिथे हे कुटुंब आलं. कधी कसली तक्रार नाही किंवा मला वाटतं 7-8 महिने त्या वाड्यामध्ये तुम्ही राहिलात. आणि तिथपासून आमच्या मैत्र जे आहे ते तिथून सुरुवात झालं.
बारामतीला अजून काय शाखेत जायचं?
बारामतीच्या आठवणी म्हणजे जवळजवळ 70 ते 75 ह्या 5 वर्षामध्ये आम्ही एकत्र होतो. काही महिन्यानंतर मग त्यांना चांगली जागा मिळाली, शेजारी रमेश दाते म्हणून होते त्यांच्या वाड्यामध्ये ते शिफ्ट झाले. लहानपणापासूनच शाखेत जाणं हा त्यांचा नित्यक्रम असायचा आणि शाखेमधलं त्यांचं संघ नेतृत्व असेल किंवा इव्हन आम्ही वेगवेगळे खेळ खेळायचो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा भांडण व्हायची.
मग भांडण झालं की तुम्ही काय करत?
भांडण झाली की सोडवायचं काम मकरंदकडे असायचं.
का बरं? मकरंद करत का?
माणसं जोडणं आणि सांघिकरित्या पुढं कसं जाणं हे त्या काळात मकरंदकडून आम्ही शिकायचो.
खरंच खूप लहान वयात हे गुण त्यांच्या ठिकाणी होते.
खेळामध्ये क्रिकेट,
तुमचं कबड्डी कबड्डीमध्ये त्यांना पकडणं सोपं नसतं नव्हतं बरं का, आम्हाला कधी सापडायचे नाही. पोहण्यावरून विषय झाला, आम्ही दर रविवारी आपण पोहायला जायचो, विशेषतः शंभेकरांची एक विहीर होती की ज्याच्यात पाणी खोल असायचं, जिथे आम्ही शक्यतो नाही जायचं, पण मकरंद तिथे धडाधड वरून उड्या मारायचं
धाडस त्यांच्यात.
आणि दुसरी एक विहीर होती बोरावके म्हणून, की ज्याचं पाणी अक्षरशः 2 फुटावरच होतं, म्हणजे उडी मारली की 2 फुट फुल पाणी भरलेली विहीर असायची, तिथे मग मात्र आम्ही कम्फर्टेबली पोहायचो. अशा त्या आठवणी, त्यांच्या कुटुंबाविषयी थोड्या आठवणी सांगतो. मला दादा
पण असं व्हायचं का कधी की आज शाखा आहे किंवा खेळ आहे आणि हे आले नाहीत असं कधी व्हायचं का? संघ शाखा आहे किंवा खेळ आहे पण मकरंदात आले नाहीत असं कधी व्हायचं?
व्हायचं ना. काही वेळेला असं जाणवायचं की आम्ही खेळतोय, सगळ्यात 2 वाड्यातल्या मुलांची टीम असायची, 2-3 ग्राउंड होती जवळपास, तिथे खेळायचो आम्ही एकत्र. कधी कधी मकरंद तिथेही नाही, संध्याकाळी बघावं तर शाखेत पण नाही, मग आम्ही म्हणायचो गेला कुठे हा, पण ठीक आहे आता नाहीये म्हटल्यानंतर बाकीचे आम्ही खेळ सुरुवात करायचो. आणि ते कोडं मला तेव्हाही कधी उलगडलं नाही, जेव्हा मी दिपे दिपू लावीला वाचलं त्यावेळेला कळलं की मकरंद त्यावेळेला ध्यानासाठी ते इरिगेशन कॉलनीच्या तिकडे एक मोठा टँक होता, ती शांत जागा होती, तिथे किंवा सिद्धेश्वराच्या देवळामध्ये ध्यानाला जात असेल हे मला तेव्हा माहिती नव्हतं.
खेळाबरोबर साधनेविषयीचं प्रेम त्याही वयात स्वामीजींच्या ठिकाणी होतं. छान, आता आपण जयंतरावांकडे वळूया. पण त्याआधी मी एक छोटा प्रसंग सांगतो, तुमच्याकडे येतोच आहे म्हणजे विचारणारच आहे. स्वामी माधवनाथांची तब्येत जशी जशी हे झाली, त्यांना काही पॅरालिसिसचा त्रास झाला, प्रवचनाला यायला महिन्यातून एकदा ते यायला लागले, मग त्याच्यानंतर स्वामी मकरंदनाथांनी ज्ञानेश्वर प्रवचन करायला सुरुवात केली आणि मग 96-97 नंतर सद्गुरू म्हणूनच स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे त्यांनी कार्याला सुरुवात केली. मला सांगायला असा आनंद वाटतो की आपल्या मिलिंददादांच्या मनात असावं बरं का तेव्हा, की स्वामीजी रविवारी सकाळी त्यांची ती एमएटी होती, एमएटी वरनं ऊन पाऊस थंडी कशाची पर्वा न करता तिथे येतात, म्हणजे शुक्रवार पेठे जायचे, शुक्रवार पेठे अध्यात्म मंगलधाम. मिलिंददादांची तेव्हा लाल रंगाची स्विफ्ट कार होती, त्याच्यातून त्यांनी स्वामीजींची अशी सेवा पहिली सुरू केली. आणि मग नंतर जयंतरावांनी सुद्धा या सेवेत तसाच मोलाचा सहभाग घेतला. तर तुम्हाला असं कसं वाटलं की आपण या सेवेत सहभागी व्हावं?
म्हणजे 1997 पासूनच मी खरी सेवेची सुरुवात तशीच झाली, मी खरी प्रेरणा मिलिंददादांकडनंच घेतली.
बरेच जण सगळ्या प्रेरणा
मी खरंच म्हणजे मला स्वामीजींचं जीवन पण खूप व्यस्त असायचं आणि मला पण असं वाटायचं की मिलिंददादांसारखी आपण पण काहीतरी सेवा करावी, म्हणून मी मकरनाथांना विचारलं की मला अशी संधी मिळेल का, मी येत जाऊ का तुमच्याबरोबर, ते म्हणाले येत जा पण तुला वेळ पाळली पाहिजे.
वेळेच्या बाबतीत स्वामीजींचं मोठ्या स्वामीजींचाही तसंच कटाक्ष होता.
तर मी मात्र तसं म्हणजे वेळ यायला लागलो आणि त्याप्रमाणे अशी सेवेची सुरुवात झाली. आणि मग सेवेची सुरुवात होताना असंच त्याच्यानंतर मग मी भोगावच्या शिबिरात जायला लागलो, मग ते पण मला म्हणाले की तू येत जा, मग भोगावच्या शिबिरात मी जायला लागलो. त्यावेळेस मला असं
स्वामीजी ध्यानाला जायचं शनिवारचं तेव्हाही तू जायचं,
तो एक फार प्रसंग म्हणजे स्वामीजींनी आपल्या साधक वर्गाकरता इतके कष्ट घेतलेले आहेत. मिलिंदांनी खरंच फार छान प्रश्न विचारला. जवळजवळ महिन्यातल्या 3 शनिवारी आम्ही स्वामीजींनी यांच्या प्रत्येक केंद्रामध्ये उपकेंद्र जी आहेत त्या उपकेंद्रांमध्ये ध्यानाला जायचो. ध्यानाला त्याच्याकडनं घरी आलं ध्यानावरनं की लगेच काय जेवण करायचं थोडंसं आणि बेटेत जायचं. पण त्यावेळेस इतके कष्ट घेतलेले मला आठवत आहेत, तर त्यावेळेस आपला पण थोडासा सहभाग असावा, त्या पण त्यांनी मला बरोबर ठेवलं हे मी माझं खरंच भाग्य समजतो.
नाही त्यावेळेला तर खरंच घेतले कष्ट आणि आता सुद्धा ते आपल्या सगळ्यांसाठी आत्मनात कष्ट घेणार, स्वतःच्या देहाची पर्वा न करता.
खरंच
आता जसं मी यांच्या पाठीमागे बारामतीला गेलो तसं तुला विचारतो की खेड बद्दल
माझ्या त्या
खेडचा जो तुमचा वास्तव्याचा काळ होता तर त्याबद्दल काय सांगशील?
मला आत्ता जेव्हा आठवत आहे 1964 साली आम्ही पण खेडला आलो होतो आणि मकरंदात पण मकरंद म्हणजे आता लहानपणी थोडंसं माझं मकरंद असाच उल्लेख आहे त्याबद्दल क्षमा करा पण मकरंद लहानपणी 1964 साली पण तिथेच राहायला आला आमच्या जवळच राहत होता आमचा एकच वर्ग शाळा एकच त्यावेळी काय जिल्हा परिषदेची शाळा होती एकच वर्ग एकच शाळा शाखेमध्ये एकत्रच जायचो आणि अशा पद्धतीने आमची एक मैत्रीला सुरुवात झाली आणि मैत्रीला सुरुवात होत होता अभ्यासाचं निमित्त असायचं अभ्यासाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या घरी जायचो वाडा मोठा होता आणि त्यांच्या घरी अभ्यासाला म्हणून जायचो
पण
नाही ना तसं सांगतो अभ्यास कमी आमचा अभ्यास खूप कमी असायचा आणि खेळ जास्त असायचा मकरंदांना खेळायची खूप आवड होती आणि त्यातून म्हणजे बालसुलभ खोडकरपणा त्यांच्यामध्ये होता आणि मिश्किलपणा पण होता आणि बालसुलभ खोडकरपणा आता मगाशी जसं म्हणालं की तू उपमा पहिलीकडे गेले तर त्या ह्याचा मी साक्षीदार आहे की आम्ही त्यांच्या वाड्याच्या पाठीमागचं दार ते नदीपाशीच निघायचं तर त्या नदीपाशी त्यांच्या पाठीमागच्या दाराने सहज जाता यायचं आम्ही दप्तरं तिथं ठेवून त्यांच्या वाड्यात पाठीमागच्या बाजूला दप्तर ठेवायचं आणि हळूच पाठीमागे जायचं आणि पोहायला जायचं शेतावर जायचं अशा अनेक ठिकाणी
असं घरी स्वागत कसं व्हायचं
घरी एक दोनदा तर असे प्रसंग आले की घरी स्वागत खूपच म्हणजे
चांगलं झालं लक्षात राहिलं असं झालं
लक्षात राहिलं असं झालं
ठीक आहे मी जास्त विचारत मिनताई खेळचा संदर्भ आता जयंतीने दिला किंवा खेळचा विषय चाललाय खेळ तुमचं जे वास्तव्य होतं तेव्हा खेळच्या याच्यात मकरनाथांबद्दल तुम्ही काय सांगाल
खेडमध्ये महत्वाचं म्हणजे दादांच्या सांगण्यावरून तो शाखेत जायला लागला अगदी नियमित
म्हणजे लहान वयातही वडिलांचा ऐकण्याची सवय
हो आणि उत्सवात भाग घ्यायचा संघाच्या पद्य सांगायचा आणि ती पाठ असायची त्याची आणि म्हणजे तेव्हापासून ते पाठांतर वगैरे व्यवस्थित अगदी आणि धीटपणा होता संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने भाग घ्यायचा आणि न लाजणं वगैरे किंवा सभाधीटपणा हे तर पहिल्यापासून त्याच्याकडे आहेच तर अशा पद्धतीने खेडमधलं मुलांच्या बरोबर खेळणं आणि घरामध्ये दादा सांगतील तसं वागणं असं चालू होतं म्हणजे
तुमची भांडणं व्हायची का तुम्ही खूप सारखे प्रेमानेच वागायचं एकमेकांची
भांडणं खूप व्हायची
आता सध्या काय चित्र आहे
कारण
तेवढा तरी आम्हाला दिलासा आहे कारण बाकी सगळं घरच्यांचं ऐकतो वगैरे सगळंच अवघड
आहे भांडणं व्हायची तर महत्वाची भांडणं म्हणजे दिवाळीमध्ये फटाक्याच्या वाढीवर नंतर असंच तो काहीतरीच म्हणजे करायचा की
जरा माझंच चुकायचं
खेळायला चल म्हणायचा आणि फोटो काढतो म्हणायचा आणि नाही मग आमच्याकडे एक आरसा होता तर ताई तू त्या आरशात बघायचं आणि इकडे तिकडे न बघता मी तुझा फोटो काढणार मग मी तो आरशात बघत बसायची नंतर तो सांगायचा उभं राहा बसा उभं राहा बसा म्हटलं की तो बाकीवरचं स्टूल काढून घ्यायचा
तेव्हा लक्षात आलं की आत्ता लक्षात येतं
म्हणजे तेव्हा सगळंच लक्षात यायचं पण भांडणं म्हणजे पण तरी मला खेळायला आवडायचं त्याच्या मग मी आईला सांगायला जायची तर आईला भयंकर राग यायचा आई म्हणायची अरे रोज तू तिला पाडतोस आणि तिच्या कमरेचं तू काय करणार आहे आणि मला म्हणाली तो कालचा काढलेला फोटो कुठे येतो आणि दाखव मला तू आज कशी जाते परत परत फोटो काढून घ्यायला तर रोज तू पाडतो आणि रोज तू फोटो काढून घ्यायला जाते तर अशा पद्धतीची आमची किरकोळीत भांडणं असायची पण तरी सुद्धा तो दंगा करायचा पण मग दादा रागवतील म्हणून मग मी कित्येक वेळेला सांगायची
पाठीची गाणे
हो म्हणजे सांगायचं नाही दादांच्या कानावर शक्यतो जाणार नाही कारण दादांना ते आवडायचं नाही आणि मग दादा उपाशी ठेवायचे त्या मग घरी आला की हातपाय धुवायचे आणि बाहेरच्या खुलीत तांब्या भंड ठेवलेला असायचं पाणी प्यायचं आणि झोपायचं आणि मग त्याला झोप लागायची खेळून आलेला असायचा दमलेला असायचा तर झोप लागली की मग आई त्याला खूप जवळ घ्यायची आणि मग रडायची खूप तर दादा म्हणायचे अगं तू असं करू नकोस, तू असं करायला लागल्यावर मला असं अपराधी वाटतं काही वेळेला, पण तो इतका गूढ आहे की आपण जर सारखं त्याला मारलं तर एक दिवस तो आपला ऐकण्याचा होईल कोडगा होईल, त्याला अजून काहीच कळत नाहीये. म्हणजे आज ज्यासाठी आपण बोलणी खाल्लीये तीच गोष्ट उद्या करताना त्याचं ते वयच नाहीये लक्षात ठेवून वागायचं. पण त्याला ते लक्षात ठेवायला लावायचं काम आपण आई वडील आहोत म्हणून हे करायलाच पाहिजे आपल्याला. तर मग त्याला मारायचं नाही, मग शिक्षा काय करायची? मग खेळून आलाय, भूक लागलीये, पण मग ते नाही द्यायचं आपण आता. असं दादा आमचे जरा कडक होते, मारायचे नाही, पण मग आई जवळ घेऊन झोप लागली की रडायची, मग म्हणायची जरा कधी कळणार हो, काय रोज उठून काय आपलं असं चालायचं. पण मग दादांना सांगायचं नाही, दादा त्याला रागवतात म्हणून मग प्रत्येक गोष्ट मी सांगायची नाही. दादा मला विचारायचे कधी कधी काय हा असं करतो, मग म्हणायचे नाही हो दादा कधी कधी करतो, कधीतरी मला मारतो, कधीतरी मी पण त्याला काहीतरी करते.
अगदी भगवंताच्या गोकुळातील लीला हे सगळं ऐकताना डोळ्यापुढे येतात.
खरं पाहिलं ना तर ती इतकं बारीक बारीक काहीतरी करायची म्हणजे आपण मारू असंच काहीतरी
करायचं. तुम्ही काय करा सर,
पण दादांनी मारू नये म्हणून ती परत काहीतरी कर.
काहीतरी बोलायची अशी
मोठी बहीण,
चिडवणं ज्याला म्हणू असंही कधी कधी करायची.
मोठी बहीण तशीच असते
आणि तशीच ती पाठीशीही खूप घालायची. खूप तिने
प्रेम
खूप पाठीशी घातलं मला.
म्हणजे मला लावणं हे तसं खरंच
आईने मला खूप मारलं.
आई मारायची आमची खूप, कारण दादा अजिबातच मारायचे नाही. मुळात दादांच्या कामावर घालायला नको म्हणून मग आईलाच सगळं
नेहमी उलटं असतं.
आई मला वाचवायची
त्याच्यावर म्हणून तर तेच आई आहे. बरं का जयंत, माझा एक मित्र होता त्याला मी आपलं सहज विचारलं काय चाललंय कसं चाललंय. तो काय तो आयटी मधला असल्यामुळं त्याने फार आयटीत उत्तर दिलं की सोमवार ते शनिवार एमएस एक्सेल आणि रविवारी सर्फ एक्सेल. तर हे अगदी सामान्य, पण असे विनोद तुमच्यात कधी झालेत का?
स्वामीजी जेवढे गंभीर वाटतात ना तसं खळखळून हसतात. पण बरं, खूप विनोद त्यांना सांगायलाही आवडतात आणि ऐकायलाही खूप आवडतात. त्यांना असाच आवडलेला एक विनोद म्हणजे त्यांनी मला आत्ताच असं मिलिंद गिरीशदादांच्या प्रवचनातला एक त्यांनी विनोद सांगितलेला त्यांना खूप आवडला होता. सो त्यांनी मला सांगितला तो विनोद सांगतो. एकदा बाई चिंटूला विचारतात की 11/3 किती, तो म्हणतो 9. मग बाकी काय? बाकी मस्त. असं सांगून स्वामीजी इतके खळखळून हसले आणि त्यांनी 2-4 जणांना हा विनोद सांगितला की अरे हा असा विनोद. आम्ही खरोखरच म्हणजे अशा अनेक वेळा असे प्रसंग येतात की आम्ही जेव्हा गाडीतनं जातो येतो तेव्हा सुद्धा स्वामीजी आम्हाला खूप हसवतात. म्हणजे असं समजायचं काही कारण नाही. मग तेवढ्यात ते लगेच जेव्हा कार्यक्रम असेल त्यावेळी लगेच अतिशय म्हणजे गंभीर आणि त्या प्रसंगाला अनुसरून त्यांची जी वर्तणूक असते ती खूप घेण्यासाठी.
माधवनाथन ते तसं होतं, सहज बोलता बोलता ते विनोद करायचं अगदी सहज. आणि तू जसं सांगितलं की त्या प्रसंगाला परत त्याला साजेसं असं बोलायचे. मी आता तुलाच अजून एक प्रश्न विचारतो की खेड नंतर परत कधी यांची गाठ पडली?
ते तसे योगायोग 1976 साली मकरांच्या वडिलांची बदली पुण्याला झाली आणि पुण्याला ते राहायला आले ते नारायणपेठेत पत्र्यामर्तीच्या जवळ पाऊसकरांच्या वाड्यामध्ये. आणि आमचं घर पण हाकेच्याच अंतरावर. म्हणजे हा एक विलक्षण योगायोगच होता आणि असे योगायोग माझ्या आयुष्यात पुढे येणार आहेत हे मला त्यावेळेस काही कळलं नव्हतं. मी अशी परत भेट झाली ते 1977 साली. नंतर 1976 साली जेव्हा भेट झाली त्याच्यानंतर 1977 साली आम्ही बीकॉम झालो होतो आणि मकरनाथ म्हणजे मकरन त्यावेळी नोकरी मिळाली होती त्याला. युनायटेड वेस्टर्नमध्ये नोकरी लागली होती आणि त्याच्यानंतर मला एकदा ते भेटले रस्त्यामध्ये. तेव्हा ते मला म्हणाले की मी असं स्वामी माधवनाथांकडे जातो
तर म्हणजे परत भेट झाली आणि मग स्वामीजींनी म्हणजे स्वामी मकरनाथांनी स्वामी माधवनाथांबद्दल तुझ्याजवळ सांगितलं. मग तू गेला का माधवनाथांनी?
त्याच्या आधी एक दोन मिनिटं सांगतो. त्याच्या आधी मला जेव्हा मकरंद पहिल्यांदा भेटला ना 1976 साली, त्यावेळी तो इतका बदललेला होता, म्हणजे पूर्वी लहानपणचं मकरंद आणि आत्ताचं मकरंद त्याच्यामध्ये खूप फरक होता. म्हणजे इतकं शांत, नम्र, आत्मनिर्भर असं मला मकरंद वाटला. आणि त्या ह्याच्यावर
लक्षात आलं
आणि म्हणलं हा काय करतोय, म्हणजे कुठं जात असेल. अशा अर्थाने मी त्यांना विचारलं की तुम्ही कुणाकडे जातोस? तर ते म्हणाले की म्हणजे तो म्हणाला की मी स्वामी माधवनाथ म्हणून आहे त्यांच्याकडे जातो, तू येशील का? तर म्हणलं येतो. ते मला घेऊन गेले माधवनाथांकडे, आणि माधवनाथांकडे घेऊन गेल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं. त्यावेळेस माधवनाथांच्या डोळ्यामध्ये जे भाव होते मकरंदच्या विषयी त्यांना अतिशय प्रेम आणि विश्वास वाटत होता असं माझ्या लक्षात आलं.
ते माझ्या लक्षात आलं
म्हणजे अतिशय प्रेम दिसत होतं त्यांच्या डोळ्यामध्ये. आणि मकरंदनी आपल्या नेहमीच्या तारुण्य सुलभ ह्याच्याप्रमाणे मला पण नोकरी लागली, आता जयंताला पण नोकरी लागावी अशी त्याची इच्छा होती. तर त्यांनी मला सांगितलं, माधवनाथांना सांगितलं की याचे पण हा बँकेची परीक्षा पास झालाय आणि त्याचं नाव वेटिंग लिस्टवर आहे. तर स्वामी माधवनाथ पटकन म्हणाले की अरे तुमच्यासारख्या मुलांच्या नावावर टीक झालेलीच असते, तुमच्यासारख्या मुलांना घेणार नाही तर कोणाला घेणार म्हणले. ते आम्हाला दोघांनी आतून इतकं समाधान वाटलं की हा खूप मॉरल असं हे वाटलं त्यावेळेस. आणि त्यावेळी उत्सुकता असायची की आपल्या मित्राला पण त्यावेळी मकरंदला असं वाटत होतं, ते सगळ्यांना सगळ्यांच्या विषयीच त्यांना असं वाटतं की आपल्यासारखं सगळ्यांचं चांगलं व्हावं.
स्वामीजी तुम्ही अनेक तुमच्या सहकाऱ्यांना स्वामी माधवनाथांकडे घेऊन गेला हे मला आठवत आहे, मलाही नेलं तुम्ही, पण मी असं कुठला विचार न करताच आलो. पण तुम्ही मात्र प्रत्येक कृती असा एक विचार करून एका सद्गुरू वर्ष श्रद्धेने करत असत. तुम्ही जे अनेक सहकाऱ्यांना घेऊन गेला तेव्हा तुमच्या मनात काय विचार असायचे?
मी स्वामीजींकडे जवळपास माझ्या प्रत्येक मित्राला घेऊन देतो. याचं कारण त्या मित्रांविषयी मला खात्री अशी होती की ही सगळी चांगली मंडळी आहेत. ज्या लहानपणापासून आमची ताई म्हणते तसं घरातलं वातावरण जसं तसं बाहेर मला फार चांगली संगत लाभली. म्हणजे खेडला देखील शाखेमुळं आणि बारामतीला देखील शाखेमुळं, तसं वाईट ज्याला म्हणू किंवा भक्तसंत वागणाऱ्या अशा कोणाशी संबंधच कधी आला नाही. असं असल्यामुळं माझ्या मित्रांवर फार विश्वास होता. म्हणजे ते आणि मनानी एकरूप झालेले तेव्हा देशभक्ती, राष्ट्रभक्ती, समाजाविषयी प्रेम असं बारामतीच्या मित्रांबद्दल फार वाटत असे. आज माझी बरीच आम्ही सत्याग्रहात भाग घेऊन जेलमध्ये गेलो तर 10-12 माझे मित्र सगळे आज आम्ही एकत्र जमलेले आहोत. कुलकर्णी सर आले, त्यांचा फोटो दिपे दिपू लागला,
सगळ्यांनाच उत्सुकता आहे
घेतला. तर या सगळ्या मंडळींना मला जेवढं शक्य तेवढ्यांना मी स्वामीजींकडे घेऊन जायचो. मला असं वाटायचं की जसं ज्योतीने ज्योत लागते तसं ही चांगली मंडळी आहेत, यांना तेल, वात, दिवा सगळे एकत्र आलेलं आहे, फक्त ज्योतीच्या स्पर्शाची आवश्यकता असते. तर मला असं वाटायचं की आपण सगळ्यांना घेऊन स्वामीजींकडे जावं आणि मग ज्याचं जसं जो ते चालू ठेवेल त्याच्या कर्माप्रमाणे, नशिबाप्रमाणे, प्रार्थनाप्रमाणे म्हणू असं. पण स्वामीजींकडे गेल्यावर कल्याण होणार अशी खात्री असायची. असं असल्यामुळे मग जयंतालाही मी स्वामीजींकडे घेऊन गेलो, कारण माझा तिसरीपासूनचा जयंता मित्र आहे. तिसरी ते सहावी आम्ही एका वर्गात होतो, तो सहावी करता पुण्यात आला
55 वर्ष आली.
तर मग असं वाटायचं की सगळं चांगलं आहे, घरातलं सगळं वातावरण आमच्या घरातल्या वातावरणासारखंच त्यांच्या घरातल्या, आणि आता आलेली माझी मित्रमंडळी आहेत त्यांचंही तसंच असल्यामुळं या सगळ्यांना घेऊन स्वामीजींकडे मी त्या काळात गेलो.
स्वामी महाराज सुद्धा असं त्यांच्याकडे जे चांगले माणसं यायची मंडळी प्रवचनाला आले ते तर ते पावसला सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांकडे पाठवत असत. जणू काही तसंच तुमच्याकडनं होत होतं.
स्वामीजी आलेल्या मंडळींना पावसला पाठवायचंय त्याला मात्र संदर्भ असा आहे की स्वामीजी तेव्हा प्रवचन करायला लागले. 1958 साली स्वामीजींनी ज्ञानेश्वरीची प्रवचनं सुरू केली आणि 68 साली ते स्वतः पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे गेले आणि प्रवचनाला श्रोता म्हणून त्यांच्याकडे जी मंडळी येत असत तर त्या मंडळींवर अधिक कृपा सद्गुरूंचीच व्हायला हवी अशा भावाने ते पुढच्या मार्गदर्शनासाठी म्हणून स्वरूपानंदांकडे पाठवत असत. तर मी माझ्या मित्रांना घेऊन जायचो त्याच्या मागे भाव असा असायचा की आपल्यासारखंच आणि कोणाला जर चांगलं अशा प्रकारचा मार्ग मिळाला तर बघू. आणि जवळपास सगळे मी बँकेतही माझ्या अनेक मित्रांना स्वामीजींकडे घेऊन गेलो.
शेखर मी आता असं विचारतो की आपण सगळे स्वामीजींच्या एका वेगळ्या भावात आता आलेलो नेहमी असतो पण आता विशेषत्वाने आहे तर स्वामीजींची तुम्हाला भावलेली अशी एखादी आठवण सांगा असं जर विचारलं तर कोणती आठवण कोणता प्रसंग तुम्ही सांगा.
माझ्या हृदयावर कोरलेला एक प्रसंग सांगतो. 13 सालापासून आम्ही उभयता केंद्रामध्ये यायला लागलो. गुरुवार आणि रविवार नियमितपणे श्रवण सुरू झालं. तिथे असं कळलं की भोगावला एक शिबिर आहे तिथे केंद्र आहे आणि तिथे शिबिर महिन्याला होत असत. ऑक्टोबर मधल्या शिबिरामध्ये नाव नोंद केली आणि ते झाल्यानंतर असं कळलं की SMS एक आला की अमुक एक ओवी आणि मला काही कळे नाही काय आहे. मग कळालं की ह्या ओळीचं थोडं एक्सप्लेनेशन द्यायचंय किंवा थोडंसं विस्तारीकरण करून ती मांडायची आहे. आता या प्रांतामध्ये पूर्णत नवीन आणि थोडं कळायला लागत
दडपण आलं त्याचं
दडपण आलं की आता हे कसं काय जमायचं आपल्याला. पण नाव तर नोंदवलेलं आहे ठीक आहे जाऊ बघू आपण काय फेस करू प्रसंग. पहिला दिवस रात्री राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठलो फ्रेश वगैरे होऊन आटून खोलीच्या बाहेर आलो आणि आश्चर्य म्हणजे समोरून गाडी आली त्यातनं स्वामीजी खाली उतरले. त्यांच्याबरोबर अजून दोघे तिघे जण होते. अचानक स्वामीजी समोर आलेले पाहून मी एकदम मला थोडस आहे अजून बाजूळल्यासारखं झालं. ते कदाचित चेहऱ्यावरचं टेन्शन त्यांनी पाहिलं असावं. पुढे जाऊन नमस्कार वगैरे केला. त्यांच्याबरोबरची मंडळी मागत राहिली आणि ते माझ्याबरोबर पुढे आले आणि मला म्हणाले चल शेखर मी तुला आपला आश्रम दाखवतो आणि मला घेऊन ते पुढे चालायला लागले. मग पुढे ते कॅन्टीनचा तो भाग तिथे भोजनगृह मग पुढे डिझेल जनरेटर सेट तो माझा विषय असल्यामुळे तोही त्यांनी मला दाखवलं. मग चिकूची बाग वगैरे दाखवली
तिथं विहीर पण बघितली ना.
मग तिथून पुढे असं आत वळून तिथे मागे विहीर आहे त्या विहिरीपाशी गेलो. मग आपली हत्ते कुठपर्यंत आहे मग ती विहीर म्हटल्यानंतर मग साहजिकच बारामती
मगाशी उल्लेख केला बारामतीला विहिरीत पोहोचतो
बरोबर
तो विषय स्वाभाविक आहे तिकडं.
तर त्या लगेच सगळ्या आठवणी जागा झाल्या. मग मी इव्हन बारामतीतल्या त्या सगळ्या मित्रांची यादी तिथं आम्ही दोघा एकमेकांशी बोललो. हा आठवतोय का तुला तो आठवतोय का तो कुठे आहे अमुक तो. आणि एक 5 मिनिटांमध्ये मला नकळत माझं पूर्ण टेन्शन जे होतं ते टोटली त्यांनी रिलीव्ह करून टाकलं. म्हणजे मला कळलं सुद्धा नाही की आपल्या मनातले भाव का आपल्या चेहऱ्यावरचे दडपणातले भाव त्यांनी कसे वाचले असावेत आणि न मागता न सांगता त्यांनी ते कसे दूर केले. 5 मिनिटांमध्ये आम्ही ती चक्कर मारून परत आलो. मग ते त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला गेले मी माझ्या खोलीमध्ये आणि पुढच्या कार्यक्रमाला गेलो. पण या 3 दिवसांमध्ये मला असं
पुढे कुठलंही दडपण आलं नाही, कुठलंही असं जाणवलं नाही की आपण नवीन आहोत आणि बाकीचे खूप परमार्थात पुढे गेलेले सद्भक्त आहेत, या बरेच काही करतायत, आपण तर आपल्याला काही येत नाही असा भाव कुठेही आला नाही तीन दिवसामध्ये. हे एक न मागता न बोलता जे आपलं आपली अडचण आम्ही कसे ओळखतात आणि त्यातनं तुम्हाला कसे नकळत बाहेर काढतात
तो मात्र अनुभव आपल्या इथल्या बहुतेक सगळ्यांना आहे. मी एक प्रश्न विचारतो, तुमचं सगळं ऐकताना मला मोठं आश्चर्य वाटलं की आपला वर्गमित्र आहे आणि आपला मनात त्याच्याविषयी सद्गुरुभाव निर्माण होतो आहे, तर हे मला खूपच मोठं असं स्थित्यंतर वाटतं. आपले मित्र आपल्याला लहानपणापासून माहिती असतात आणि त्यातला एखादा जर का सद्गुरू पदाधिष्ठित असेल तर त्याच्यापुढे मी नमस्कार करीन की नाही मला व्यक्तिशः शंका आहे, पण तुम्ही पहिल्याच भेटीमध्ये त्यांच्याविषयी एवढा भाव तुमच्या हृदयात जागृत झाला आणि तो भाव आता मी पाहतो दिवसेंदिवस वृद्धिंगत होतोय आणि तुम्ही एकटेच नव्हे तर वहिनी सुद्धा त्या सुद्धा म्हणजे त्याच भावामध्ये आहेत. तर हे स्थित्यंतर मित्र आणि सद्गुरू हे जे मोठा पल्ला आहे, हा पल्ला तुमच्या अंतःकरणात खूप धक्के खात जायला लागला का सहज हे भावनांतर झालं?
प्रश्न खूप चांगला आहे, चांगल्या व्यक्तीने विचारलेले प्रश्न चांगले जातात.
प्रश्न अगदी बरोबर आहे असं, कारण गाठ पडली ती जवळजवळ 38 ते 40 वर्षानंतर गाठ पडली की ज्याच्याबरोबर खेळलो लहानपणी, शेजारी राहिलो, एकत्र एकमेकांच्या घरी जाणं येणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी मित्र म्हणून जे काय होतं ते सगळं केलेलं आहे आणि पुढे शिक्षणाच्या याच्यामुळे वेगवेगळ्या वाटा गेल्या. मी इंजिनिअरिंगला, मग पुढे पुणे मुंबई, स्वामीजी मग पुढे पुण्याला आले आणि त्या काळात काही व्हॉट्सअप नव्हतं की ज्यामुळे कनेक्टिव्हिटी
वाटा बदलल्या होत्या सगळ्या जीवांच्या.
तर ज्या वेळेला मी विवेक खळदकरकडे स्वामीजींच्या बद्दल ऐकलं, पहिलं मी घरी गेल्यानंतर, कारण 8-10 दिवसांनी गाठ पडणार होती, पहिलं घरी गेल्यानंतर गुगलवरती सगळी माहिती शोधली आणि आपली जी वेबसाईट आहे ती बघितली, त्यात फोटो पाहिले, त्यातली प्रवचनं गुरुवारची रविवारची अशी एक दोन डाउनलोड करून ती पण ऐकली आणि लक्षात आलं की येस, इथे निश्चित आपल्याला जे पाहिजे ते आहे. काय आयुष्यभर रिसर्च करत असल्यामुळे थोडंसं असं एक डोक्यात नेहमी शेवटी यायचं की आपलं जन्म कशासाठी आहे,
व्हॉट नेक्स्ट असा प्रश्न पडला का तुम्हाला,
हु एम आय असं नेहमी वाटायचं, पण नक्की त्याचं उत्तर कुठे मिळेल, काय असेल हे काही कळायचं नाही. काही आध्यात्मिक ग्रंथ आणून वाचायचा प्रयत्न केला पण ते काही समजायचं नाही. इव्हन रविवारची जी प्रवचन आहे की त्याच्यापेक्षा गुरुवारचे सत्संग मला जास्ती त्यावेळेला जवळचे वाटले, कारण ते सामान्य लोकांचे प्रश्न होते आणि ते सोप्या भाषेत समजायला लागले. तर ही सगळी आधी तयारी झाली होती स्वामीजींकडे जायच्या आधी आणि तो जो काय कार्यक्रम गुरुपूजनाचा पाहिला आणि अनुभवला, इतर लोकांची त्यांच्याविषयी असलेलं प्रेम हे स्वतः
तिथलं वातावरण सर
आणि टोटली सरेंडर्ड ज्याला म्हणतात ना तसं झालं. असं कुठेही मनात चिंतू आला नाही की अरे मित्र आहे आणि आता हे एकदम स्वामीजी कसे.
संतांपुढे सरेंडर होणं ही गोष्ट फार अवघड आहे पण ती तुम्हाला सहज जमली.
शेखरच्या घरचं वातावरण मी आमची ताई देखील सांगू शकेल. आम्ही एका वाड्यात राहत होतो, यांचं घर अतिशय साधं होतं. शेखरची बहीण माझ्या ताईच्या वर्गात होती आणि शेखर माझ्यापेक्षा 1 वर्षांनी पुढे होता. तुमचं घर शेखर अतिशय साधं होतं, आई दादा त्यांचे शेंबेकरांकडे त्यांच्या हातात मोठी सत्ता होती, ते मॅनेजर होते तिथं, पण त्यांनी आपल्या मुलांना ज्या पद्धतीने वाढवलं तर ते फार आदर्श अशा पद्धतीने शेखर आणि शेखरच्या घरातलं वातावरण एकूण होतं आणि सात्विकच पिंड होता. असं असल्यामुळं तुझ्या सात्विक पिंडामुळं तुला हे जास्त भावलं असं मला वाटतं. शेखर
स्वामीजी, मला याच्यावर एक प्रश्न खरं म्हणजे आता वेळेचं मला माहित नाही, पण आता हे शेखर
शेखरराव आहेत, एक जयंत आहे, त्याच्यानंतर मुकुंद जी खळदकर आहेत, असे तुमचे असंख्य मित्र जे अगदी बरोबर होते तुमच्या अरेतुरेमधले, खेळलेले एकमेकांशी. तसंच तपकीर सरांसारखी व्यक्ती आहे की विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ते तुमचे वरिष्ठ म्हणून तुम्हाला परिचित झालेले होते. तर हे सगळे जेव्हा तुमच्याशी आता ह्या नव्या संदर्भात भेटतात, नव्या संदर्भाने बोलतात, सद्गुरू म्हणून किंवा संत म्हणून बोलतात, त्यावेळेला तुमच्या मनात त्यांच्याविषयी तर खरं हे काही म्हणजे विचारण्यासारखं नाहीये मी, परंतु मला असं उगाच अतिउत्सुकतेपोटी वाटतं की काय भाव येत असावेत.
मला या कोणाचीही भेट झाली की तसं जर पाहायचं झालं तर सगळे जुने दिवस आठवतात आणि त्याच वातावरणात जाऊन मी त्यांच्याशी वर्तन करतो, बोलतो, चालतो. मला असं वाटतं की मी जेव्हा उपदेश करतो तेव्हा मी स्वामी मकरंदनाथच असतो, सद्गुरूच आहे. पण त्या खेरीज अनेक नाती आहेत आणि ती जपायचा मी फार प्रयत्न केला. मित्र, भाऊ, मुलगा, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेले भावनिक संबंध हे जसेच्या तसे जपतो. जसा एखादा ज्युरी असतो तो तिथं बसला की त्याच्या डोक्यावर ते सगळं घेऊन बसतो न्याय द्यायला, पण घरात ते घेऊन बसायचं त्यांना काही कारण नाहीये. तसं शेखरसारखी व्यक्ती भेटली, जयंतासारखी भेटली, मुकुंदासारखी भेटली, त्याचा भाऊ आलाय प्रमोद, अनेक जण आहेत. तर अशा व्यक्ती भेटल्या की मला सगळे पूर्वीचे दिवस आठवून मी त्याच वातावरणात त्यांच्याशी बोलतो. आणि मला असं वाटतं की म्हणजे तेही मोकळेपणाने त्यामुळे माझ्याशी बोलू शकतात,
निश्चित
असं घडतं.
ही नात्यामधली खरी एक उत्कट सुंदरता आहे असं मला वाटतं. ते जाणून घेण्याची इच्छा झाली म्हणून विचारलं. जयंतराव, तुम्हाला शेवटचा प्रश्न, आता मिलिंददादाने हिंट दिली वेळेचा काय आहे. स्वामी मकरंदनाथ एक व्यक्ती म्हणून काय वाटतं?
मला असं शब्दात सांगणं खरं इतकं अवघड आहे, पण म्हणजे शब्दात मावणारे तर नाहीत. मकरंदनाथ एक व्यक्ती म्हणून मला शाश्वत आनंदाचं प्रतीक हे एक मुख्य वाटतं. नंतर त्यांच्यातले जे गुण आहेत ना ते इतके प्रकर्षाने जाणवतात, म्हणजे सद्गुरूंची लक्षणं ही सगळी त्यांच्यामध्ये आहेत. अमानित्व, अदंबित्व
आणि हे परत मैत्र सुद्धा सांभाळलं जातं
अगदी. त्यांनी त्या बाबतीत मी खरंच भाग्यवान समजतो. ते एकदा मला म्हणाले ते की आपण भाग्यवान आहोत हे समजायला सुद्धा भाग्य लागतं असं मकरंदनाथ म्हणाले. खरंच
आम्हाला ते
तसं नाही, खरंच मला एकदा म्हणाले की हे मात्र फार माझ्या मनात भावून गेलं. त्याच्यानंतर काय झालं, एकदा एक असा प्रसंग घडला की माझ्या एका मित्राचं निधन झालं, त्याच्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता. त्यावेळी मी त्यांच्याकडे त्यांना विचारलं, त्यावेळी जात होतो मी त्यांच्याकडे, तर ते मला म्हणाले की तू श्रवणाला येत जा आणि म्हणजे तुला अतिशय चांगलं वाटेल. मी त्यांच्याकडे श्रवणाला जात होतो आणि माझी त्यावेळी वृत्ती खूप रजोगुणी होती. मी खूप बहिर्मुख वृत्तीचा होतो, म्हणजे अनेक ठिकाणी पार्ट्या करणं, अनेक कार्यक्रमांना जाणं, अशा ह्याच्यात मी वाहवतच गेलो होतो. पण मला त्याच्यात आनंद वाटायचा, म्हणजे तोच खरा आनंद आहे असंच वाटायचं. पण जसं मी श्रवणाला जायला लागलो मकरंदनाथांकडे, त्याच्यामुळे मी खूप अंतर्मुख झालो आणि त्यांनी मला त्या ज्या शॉकमधनं, त्या धक्क्यामधनं त्यांनी मला खूप सावरलं, एक मित्र म्हणून, एक सद्गुरू म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मला त्याच्यातनं बाहेर आणलं. आणि म्हणजे माझ्या स्वभावामध्ये मी खूप अंतर्मुख झालो आणि मी आत्मपरीक्षण केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपल्यामध्ये जे अवगुण होते ते हळूहळू खूप कमी झाले. अशा प्रकारे मी म्हणजे मला मकरंदनाथांचं वर्णन हे अशाच प्रकारे करावं लागतं.
आता मकरंदनाथांचं एखादं मागणं मागायचं असेल तर तू कोणतं मागणं मागशील?
मी एवढंच मागणं मागेन की जशी आता मला मी खूप उशिरा सुरुवात केली सेवेला, मग सुरुवात झाली, तर पुढच्या जन्मी सुद्धा मला त्यांची पहिल्यापासून त्यांची सेवा करावी अशीच माझी भगवंताकडे इच्छा. छान
मिलिंदजी तुम्हाला काय विचारायचं आहे?
विचारायचं खूप फरक संवाद चालू ठेव.
मिनाताई म्हणजे आता असा एक प्रश्न माझ्या मनात येतोय की स्वामी मकरनाथ खूप तरुण वयात परमार्थाकडे वळले, परमार्थात दूर देऊन राहिले, खूप पुढे गेले, पण एक प्रापंचिक जीवन, घरातलं त्यांचं वागणं कसं होतं असं एक जाणून घ्यायचा असा एक प्रश्न माझ्या मनात आला, तर त्याला तुम्ही काय उत्तर द्याल?
जे गुण आता आपण लहानपणीचे आहेत आहेत असं सगळं आता ऐकलं, तर ते लहानपणीचे गुण मोठेपणी विकसित झाल्यानंतर आमच्या लक्षात कसे येणार?
कसे आले? एखादा प्रसंग सांगा.
हो सांग. 1985 सालचा सानूंचा जन्म आहे, माझा मुलगा. तर तेव्हा मी आईकडे एक 3-4 महिने राहायला आलेले होते. तर सानंद जन्मानंतर 3 महिने जवळजवळ रात्री झोपलाच नाही. तर तो इतका रडायचा आणि घेऊन बसायला लावायचा. मग आमच्याकडे सगळी कामं घरात असायची आईची आणि माईची. तर दिवसभर बाळंतिणीचं करायचं, घरातलं सगळं करायचं, भाऊ बँकेत जायचा, दादा तेव्हा कोर्टात जायचे, आणि आमच्या घरी बर्गनकडे कोणी नाही त्यामुळे हे पण जेवायला इकडेच असायचं, हे इथेच जेवण करून बँकेत जायचं.
थोड्या जावयांकडे असं असतं, थोड्या जावयांना अशी संधी मिळते पाहिजे.
खरंच
तीन पुरुष जेवण करून 10 वाजता घराच्या बाहेर पडायचे आणि त्यामुळे त्या दोघींची इतकी धांदल व्हायची आणि मग त्या इतक्या दमलेल्या असायच्या दिवसभर की रात्री केव्हा एकदा पडतोय आणि झोपतोय असं व्हायचं. आणि रात्र झाली की हा मुलगा 9 वाजले की जागा आणि नाहीच त्याला झोपच यायची
नाही,
तो मला घेऊन बसायला लावायचा. मग हा दिवसभर बँकेचं काम, संध्याकाळी केंद्र असं करून तोही दिवस
केंद्र नाही केंद्रातलंही काम करायचं,
केंद्रातलंही काम करून आणि तोही दिवसभर जमूनच घरी आलेला असायचा.
बरोबर.
तर त्याच्यात लक्षात आलं, पहिले 10-12 दिवस एकंदर मी घरी आल्यानंतर बघितलं त्यांनी, तर तो म्हणाला की ताई तुला अजिबातच झोपता येत नाहीये, तर असं करूया आता पहिल्यांदा मी त्याला घेऊन बसतो. मग तो त्याला घ्यायचा आणि आमच्या तिन्ही खोल्यांमध्ये रामरक्षा विनंती नाम घेत असं त्याला फिरवायचा. ते साधारण तो 1 वाजेपर्यंत करायचा आणि मग 1 वाजता तो स्वानंदला माझ्याजवळ द्यायचा आणि तो झोपायचा. मग 1 वाजता मी त्याला घेऊन बसायचे.
सगळे करत असताना घरातल्या याच्यातही त्यांनी तसंच आहे.
हो, म्हणजे घरातली अडचण आपण होऊन पुढे येऊन थोडीशी मदत करणं त्या ह्याच्यात सुद्धा.
स्वामी माधवनाथांना जेव्हा
खबर का, स्वामीजी मला म्हणाले की तुला त्यांनी चांगलाच मामा तुझा केला.
मी ते सांगणार होतो. स्वामीजी म्हणाले
तुझा चांगलाच मामा केला.
तर तो हे सगळं करायचा आणि जबाबदारीने सगळं पार पाडायचं. कारण मग सकाळी उठलं की परत 6 वाजले की रुटीन सुरूच, आमच्याकडे काही खूप उशिरापर्यंत झोपून चालायचंच नाही.
अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे खूप आधी एक उपप्रश्न विचारतो मग शेवटचा विचारतो. मला नाही पण हे घड्याळाकडे सारखे बघतात त्यामुळे स्वानंदच्या बाबतीतला अजून एखादा प्रसंग सांगतात का थोडक्यात?
त्याची समजावून सांगायची, भाऊची समजावून सांगायची जी हतोटी आहे ती इतकी विलक्षण आहे. स्वानंद 2 वर्षाचा असताना त्याचा हात फ्रॅक्चर झाला. मग 2 वर्षाच्या मुलाला 27-28 दिवस प्लॅस्टर मध्ये हात. मग घरामध्ये तो इतकी चिडचिड करायचा की तो प्लॅस्टर मधला हात ते तोडून टाकण्यासाठी भिंतीवर आपटायचा, खेळता यायचं नाही, चिडचिड करायचा. मग हे एकदा त्याच्या लक्षात आलं, तर तो म्हणाला की ताई बँक सुटली की 1-1.5 तास मी घरी येईन, मग तू तुझी बाहेरची कामं करून ये. म्हणून मग तो मग मी बाहेर पडायची, तो त्याला सांभाळायचा भाऊ. आणि मग स्वानांची चिडचिड व्हायला लागली की स्वानन डोकं आपटायचं बसून भिंतीवर खाली असा. तर मग एकदा भाऊ म्हणाला, अरे असा बाप्पाला नमस्कार करतात का, बाप्पा कुठे यायचंय, चल आपण दोघ जण बाप्पाला नमस्कार करू. म्हणून त्याला घेऊन देवापाशी गेला आणि म्हणाला हे बघ असं हळू बाप्पाला असं डोकं टेकायचं आणि हळू नमस्कार करायचा आणि म्हणायचं बाप्पा स्वानंदला छान छान बुद्धी दे. आणि मग तेव्हापासून स्वानंदला कळलंच नाही काय म्हणजे आपण काही नमस्कार करत नाही काय नाही
हे काय
मामा सांगतोय आणि मग ते त्याचं कमी झालं
हळूहळू. म्हणजे एक हातोटी यांच्याकडे आहे यांच्या वाणीचा प्रभाव पण. आता एक शेवटचाच प्रश्न विचारतो म्हणजे अगदी मी आता विषय काढला खूप तरुण वयात स्वामीजी त्यांच्या सद्गुरूंकडे आले त्यांना परमार्थाची देवाची आवड होती साधनेची आवड होती ध्यानाची आवड होती या सगळ्यांबद्दल व्यक्तिगत बहीण म्हणून किंवा तुमच्या घरात काय वाटत काय प्रतिक्रिया होते
दादांना किंवा आम्हाला सगळ्यांनाच वाटायचं की हे असं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे तर दादा म्हणायचं की तू भरपूर अभ्यास कर शेवटचं सर्टिफिकेट चांगल्या मार्कांचं आपल्याला हातात पाहिजे आपण मध्यमवर्गीय आहोत तर तू भरपूर अभ्यास करून व्यवस्थित हे केलं तर पुढचं काहीतरी नोकरी वगैरे चांगली लागायच्या दृष्टीने मार्कांचं आपलं चांगलं हे पाहिजे तर तू हे काय करतोयस हे कोण आहे त्यांच्याकडे दुकानात जातो ध्यानाला बसतो अरे आपलं घर इतकं सुसंस्कारित आहे की कोणाकडे जाऊन असे संस्कार करून घ्यायचे वगैरे तुला का अशी गरज वाटते म्हणजे असं आपल्या घरात काय असं होत आहे तर तू असं नको करूस तू अभ्यास कर. तर आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की ध्यानाला बसतोय हा तर याच पुढे नक्की काय होणार आहे तर
काय लक्षात
दादा म्हणायचे मी आले की मग आई म्हणायच्या काहीतरी सांगून बघ त्याला मग मी म्हणायचे काहीतरी तर हा म्हणायचा नाही तू एकदा चल दुकानात म्हणजे काय तू आता मला काही सांगत होतोस तू चल माझ्या बरोबर म्हणजे तुला काय आहे ते कळेल असं म्हणजे आमच्या घरात सुद्धा पहिल्यांदा काही हे फार सगळ्यांना
स्वामीजी याचा ऐकल्यावर मी एक तुम्हाला विचारू का एक प्रश्न की एक तर दोन्ही भिन्न परिस्थिती होती तुमची आवड आणि ही प्रतिक्रिया याचा मेळ तुम्ही कसा घातले या परिस्थितीला कसे सामोरे गेलात.
स्वामीजी असं सांगायचे की व्यवहाराच्या बाबत घरच्यांचं ऐकायचं आणि परमार्थाच्या बाबत माझं ऐकायचं असं स्वामीजी सांगायचे. तरुण मुलांना फार प्रोत्साहन ते द्यायचे आणि त्यामुळं घरी हे असं चालायचंच असं मला वाटायचं. ते विवेकानंदांचं आणि रामकृष्णांच्या वेळेला असलेल्या मुलांच्या बाबतही असंच म्हणायचे की रामकृष्ण म्हणायचे की परमार्थाच्या बाबत माझं ऐकायचं तेव्हा घरच्या लोकांचं ऐकायचं नाही. मला स्वतःला हा आपल्या हिताचा मार्ग आहे हे स्वामीजींकडे आल्यापासूनच नाही तर मी दहावीत असल्यापासून ध्यानाला बसतोय त्यामुळं घरी देखील मी अतिरेक करतोय असं वाटत असे मी करतोय ते चुकीचं करतोय असं वाटत नसे पण अतिरेक करतोय असं आमच्या घरी देखील आणि आमच्या नातेवाईकांमध्ये देखील सगळीकडं नाही का असं
कोणाला आवडायचं नाही
कोणाला आवडायचं नाही.
दुकानाची वेळ झाली की हा दुकानात जायचा मग एकत्र नातेवाईक जमलेले असले तरी एक पाच मिनिट जरा बसायचं बोलायचं आणि तो
दुकानात याच्यातला बदल केव्हा व्हायला लागला पहिलं फितूर कोण झालं तुमच्या घरात
तसं म्हटलं तर बदल जवळपास
फार उशीर झाला.
बाई
जी दुकानात आलेल्या मला आठवत आहेत एकदा
नाही तीही म्हणजे हे काय आहे हे पाहायला आली पण तू चांगलं खरं विचारलंस मी थोड्या वेगळ्याच मनस्थितीत उत्तर दिलं असतं पण मला असं वाटतं की मला 77 साली अनुग्रह झाला आणि त्याच्यानंतर आमच्या आईनी दादांनी ताईनी सगळ्यांनी अनुग्रह घेतला पण ताई तुम्ही जरी अनुग्रह घेतला तरी मी अतिरेक करतोय असं तुम्हाला वाटतच होतं.
पण स्वामीजी तुम्ही अतिरेक करता असं लग्नानंतरही असंच मत राहिलं
ते मथुरा ताई ना त्यांची मुलाखत असेल तेव्हा
बोला तुमच्याजवळ काय बोलले का त्याच्यावर.
मी असं घरी येताना आमच्याकडं लगेच अगदी घरात आलं की कडी लावली असं आमचं घर नाहीये अजूनही नसतं उघडं असतं बऱ्याच वेळेला तर मी एकदा घरी आलो तर आमची आई मधुराताईंना सांगत होती की त्याचं इतकं जाणं आम्हाला पसंत नाही. पण आई वडिलांचं जे मुलांचं जीवन भरकटत कसं तरी जाऊ नये असा जो एक बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको ज्याला म्हणतात त्यातलं धोपट मार्गाने यांनी जावं इतपत त्यांना वाटत होतं. आणि हे इतकं हा का करतोय हे त्यांना तसं कळणं कठीणच होतं, नाहीच कळलं. पण नंतर नंतर आमच्या घरात सगळा बदल झाला, म्हणजे आमच्या दादांना नाही का दादांना माईला आमच्या आमची माई जेव्हा गेली तेव्हा ती मला मी ध्यानातून उठलो तर ती काहीतरी आपल्या जवळ हालचाल होती असं वाटलं. ती बेटेडन होती तर ती तिथं मला ओम नम शिवाय म्हणून नमस्कार सारखे करत होती. आम्ही एक पडदा केला होता, तीनच खोल्या होत्या, ज्या खोलीत माईला ठेवलेलं होतं त्याच खोलीत आम्ही सात आठ मंडळी ध्यानाला बसायचो. रोज माझ्याकडे ध्यानाला लोक यायचे तेव्हा. तर असा माईमध्ये देखील बदल झाला नंतर. आणि म्हणजे यांना माझं व्यावहारिक अंगाने काही नुकसान होऊ नये असं फार वाटत होतं. परमार्थाला विरोध म्हणायच्याऐवजी म्हणून त्यांना ते जरा अति वाटायचं,
डिरेक्ट त्याचा होतं
असं वाटायचं. पण माझ्या दृष्टीने मला शेंडी तुटो वा पारंबी तुटो आपण हे करायचंच अशा यांनीच मी करत असल्यामुळं तो एक फरक कायमच राहिला असं मला वाटतं.
ताईला हाच प्रश्न विचारला होता तर ती म्हणली की तो फार रेखकल्ली आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. आणि शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो असं त्याचं असतं, त्यामुळे मी सुद्धा काही जास्त त्याला सांगत नव्हते असं.
हो हो तसं होतं खरं. पण नंतर म्हणजे जेव्हा स्वामीजींनी उत्तराधिकार दिले अशायानी मग नंतर सगळं घर आमचं जास्त जास्त बदललं. त्याच्या आधीच कितीतरी अनुग्रह झालेले आहेत घरातल्या सगळ्यांना. पण नंतर खूप बदललं ते सगळं. मला सहकार्य घरून मात्र मिळालं नाही असं कधी झालं नाही. म्हणजे आई किंवा विरोध असा खूप विरोध केला नाही. त्याचं असं कुजबुज किंवा ज्याला काय म्हणू बड 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 असं ज्याला असं अति काही नाही. असं थोडं बहुत माझ्या कानावर यायचं. स्वामीजी मला एकदा म्हणाले की आपण असं करून टाकायचं कान झाडून.
चांगला कानमंत्र तुम्ही दिला.
आता नको वापरू आता उशीर.
तरुण मुलांच्या बाबत जर पाहायचं झालं तर हा क्रिटिकल बॅलन्स असतो. आई वडिलांना त्याचं एका बाजूने भवितव्य दिसत असतं आणि परमार्थाच्या बाबत एक जो गैरसमज आहे की सगळं सोडून आता हा हेच करतो की काय त्याला जन्म घ्यायला लागतो सगळं सोडून करायला. पण आई वडिलांना ते उगीच वाटत राहतं. असं भावनेच्या भरात त्रास म्हणजे बिघडू नये काही असं आई वडिलांना कदाचित त्या वयात वाटत असावं.
आवस्करांच्या वाड्यात असताना ह्याला जेव्हा उशीर व्हायचा यायला तेव्हा आई गॅलरीत उभी असायची. म्हणजे की खूप उशीर झाला तर म्हणजे आता काय करायचं. तर आल्यानंतर म्हणजे आल्यानंतर जर बोला बस आली काही झाली तर उगीच काही नको म्हणून ते आपली गॅलरीत उभी राहायची. आणि आला की मग आपला अंथरुण म्हणजे ते चौथ्या मजल्यावर राहायचो आम्ही. याची सायकल जेव्हा आलेली त्या वळणावरून कळायची तेव्हा ती आत येऊन झोपायची. म्हणजे आला आहे बा आता घरी
चौकातच तासभर उभे असायचे.
आणि सगळी ही सगळी मुलं चौकातच उभी असायची सायकली घेऊन.
ते जरा आमचं अगं चुकायचं. स्वामीजींचं प्रवचन संपलं की त्याच्यानंतर घरी प्रत्यक्ष यायला आम्हाला नंतर एक तासाने घरी यायचो काहीतरी बोलून भेटून गप्पा मारून स्वामीजींचं कसं असं बोलून. तर ते तसं थोडस जास्त व्हायचं. खरं
दादा म्हणायचे आपण ह्याला काही म्हणायला गेलं तर ही सगळी मित्र आहेत हे सगळे चांगल्या घरचे आहेत. म्हणजे आपण आपल्या मुलाला रागवायला गेलं की त्या मुलांना पण आपण काहीतरी दोन शब्द सुनावल्यासारखं होणार. म्हणजे आपण आपल्याही मुलाला काही म्हणू शकत नाही आणि सगळीच असं करतायत. पण ती तर मुलं चांगली आहेत सगळी, मग हे असं का करतायत हे कळायचं नाही. म्हणजे
दादा एकदा असं आईला म्हणताना मी ऐकलं बरं का की तो वावग काही करत नाहीये. म्हणजे या वयामध्ये मुलं जर अशी कशी तरी घरी आली, व्यसन करून घरी आली, तोंडात त्यांच्या भाषा नीट नसेल, तरी आई वडील काय करू शकतात असं दादा आईला म्हणाले. तो करतोय याच्यातलं काहीच वाईट नाहीये असं दादा
वयामध्ये त्यांनी करत होतात.
पण मी या वयातल्या मुलांना अजूनही तेच करायला सांगतो. कारण या वयात केल्याशिवाय हे होतच नाही, होतच नाही.
मुलं बिघडवणं हे त्यांचं जीवन कार्य आहे आता याच्यापुढे.
मी बिघडलो तर मी बी बी म्हणजे सुद्धा तुम्ही सुद्धा घडाणार असंच त्यांचं. तरु संतांचा जय जय
हो.
कुंडली कुर्दे हाय विठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
आचार्य डॉक्टर शेट काही निवेदन करतात.